हरि ओम गर्भाश्च मे वत्साश्च मे द्रविश्च मे द्रवी च मे दित्यवाड्च मे दित्यौहि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाड्च मे तुर्यौहि च मे पष्ठवाश्च मे पष्ठौहि च म उक्षा च मे वशा च मऋषभश्च मे वेहश्च मे नैड्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् पानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताम् श्रोत्रं यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग् यज्ञेन कल्पता मात्मा यज्ञेन कल्पताय यज्ञो यज्ञेन कल्पताम् एकाच मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नव च म एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पञ्चविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे नवविंशतिश्च म एकत्रिंशच्च मे त्रयस्त्रिंशच्च मे चतस्रश्च मेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेऽष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशच्च मेऽष्टाचत्वारिगंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा चौव्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भौवनश्च भुवनाधिपतिश्च हरिः ॐ इडा देवहूर्मनुरयज्ञनीर्बृहस्पतिरुक्ता मदानिषगसि षद्विश्वे देवासूक्तवाच पृथिवीमातरमामाहिगसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीन् देवेभ्यो वाचमुद्यासद शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम् देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः
ओम सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय श्रीराम। आज या ठिकाणी केंद्रातर्फे एक विशेष कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी पुण्यातील सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य श्री वसंत दामोदर भट उर्फ वदा सर आपल्या या ठिकाणी उपस्थित आहे। ते आपल्याला आज परमपूजनीय स्वामी स्वरूपानंदजी आणि परमपूजनीय स्वामी अमलानंदजी यांच्या संदर्भातील काही हृदय आठवणी सांगणार आहे। तत्पूर्वी सरांचा मी परिचय करून देतो। सरांचा जन्म 1936 सालचा। 1958 साली त्यांनी सप महाविद्यालयातून बीएससी ची पदवी प्राप्त केली आणि पुढे 36 वर्ष ते एआरडी या संस्थेमध्ये नोकरीस होते। पुढे 1995 साली त्यांनी गॅझेटेड सायंटिफिक ऑफिसर म्हणून सेवानिवृत्ती पत्करली। सरांना अतिशय लहानपणापासून म्हणजे जवळपास बालपणापासून ज्योतिषशास्त्राचा छंद होता। या छंदाचं पुढे रूपांतर अभ्यासात आणि नंतर व्यासंगात झालं। आज ते या क्षेत्रातले अतिशय आदरणीय दबदबा असलेले नावलौकिक असलेलं व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत। त्यांच्या नावावर ज्योतिष क्षेत्रामध्ये अनेक विक्रम नोंदवले गेलेले आहेत। जसं वयाच्या केवळ 20व्या वर्षी प्रथम त्यांनी ज्योतिषशास्त्रावरचं व्याख्यान दिलं। वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी कुंडली तंत्र आणि मंत्र हा आज देखील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असा ग्रंथ लिहिला। त्यानंतर सलग त्यांनी ज्योतिषशास्त्रासारख्या किचकट विषयावर 9 ग्रंथ लिहिले आणि पहिले ते असे ज्योतिषी आहेत की ज्यांचे दशग्रंथी म्हणून त्यांना संबोधलं जातं। विशेष म्हणजे या सर्व 10 ग्रंथांच्या आज 4थ्या ते 5व्या आवृत्त्या चालू आहेत आणि 1 लाखाच्या वर या ग्रंथांची विक्री झालेली आहे। तसेच सर फलज्योतिषाच्या बाबतीत दाते पंचांगाशी गेले 30 वर्ष संलग्न आहेत। सरांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ज्योतिषशास्त्रात प्रथमच अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकं, परीक्षा पद्धती आणि पदवीदान या सर्व पद्धती प्रथम इंट्रोड्यूस केल्या. ज्योतिषशास्त्रात शिरलेले अपप्रचार, अपप्रवृत्ती, भोंदूगिरी, अंधश्रद्धा यांचा समाचार घेण्यासाठी म्हणून त्यांनी अनेक व्याख्यानं केली आणि त्यातूनच त्यांनी शास्त्रशुद्ध पायावर ज्योतिषशास्त्राचा प्रसार प्रचार व्हावा म्हणून ज्योतिष परिषद पुणे या संस्थेची 1985 साली स्थापना केली. या संस्थेमार्फत गेले 25 वर्ष ते ज्योतिष विशारद आणि ज्योतिष पंडित या परीक्षा घेऊन अभ्यासक्रम चालवत आहेत. स्वामीजींच्या परवानगीने मी मोठ्या आनंदाने सांगू इच्छितो की सर, मी देखील आपला एक विद्यार्थी आहे. 1995-1996 मध्ये ज्योतिष विशारद आणि ज्योतिष पंडित हे आपल्या मार्गदर्शनाखाली मी पहिल्या दुसऱ्या क्रमांकाने त्यावेळेला पास झालो होतो. त्यावेळी सरांचे मला भावलेला गुण म्हणजे वक्तशीरपणा, नेमकं बोलणं, फलज्योतिषावर असलेली हुकूमत, तर्कशुद्ध विचार पद्धती आणि विज्ञाननिष्ठ विचारांवर आधारित ज्योतिषशास्त्राचं प्रतिपादन. असं म्हणतात की दुधाला साखरेने आणि रात्रीला चांदण्याने शोभा येते, त्याप्रमाणे ज्योतिषशास्त्र हे अध्यात्मशास्त्राने शोभतं असा सरांचा दृढ विश्वास असल्यामुळे की काय, भाग्यवशात 1962 साली ते प्रथम स्वामी स्वरूपानंदजींच्या सहवासात आले. पुढे त्यांनी स्वामीजींचा अनुग्रह घेतला आणि 1974 सालापर्यंत म्हणजे स्वामीजींच्या अखेरपर्यंत ते त्यांच्या सहवासात होते. सरांच्या बाबतीत आणखीन एक दुग्ध शर्करा योग म्हणजे स्वामी अमलानंद की जे स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी आहेत ते त्यांचे सख्खे मामा, त्यामुळे सरांना या जीवनातच दोन संतांचा अत्यंत जवळून सहवास प्राप्त झाला. त्याचं काहीबाई उतराई व्हावं म्हणून की काय, सरांनी स्वामी म्हणे अमलानंदा हा पूर्णपणे अध्यात्माला, परमार्थाला वाहिलेला ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये परमपूजनीय स्वामी स्वरूपानंदजी आणि परमपूजनीय स्वामी अमलानंदजी यांच्यामध्ये जे काही संवाद झाले, जो काही पत्रव्यवहार झाला, काही उपदेशपर बोलणं झालं, हे अतिशय उत्तमपणे असं लिहून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर सरांचे 12 वर्षात एका तपामध्ये स्वामीजींबरोबर जे काही अनुभव आले, आठवणी आल्या, त्या देखील त्या एका प्रकरणामध्ये त्यांनी नमूद केलेल्या आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संप्रदायाची जी सोहम ध्यान साधना आहे त्याची उत्तम प्रक्रिया थोडक्यामध्ये शास्त्रशुद्ध अशी त्याच्यामध्ये दिलेली आहे. हे पुस्तक आपल्या सर्व साधकांना नक्की उपयोगी ठरेल असं आहे मी आपल्याला दाखवतो, कारण हे पुस्तक आपल्याकडे विक्रीस नाहीये, हे आपल्याला देसाई बंधूंकडे नक्की मिळेल. पण आपल्यासारख्या अभ्यासू साधकांना याच्यातले जे प्रसंग आहे ते मोठे उद्बोधक असे ठरतील. सरांबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. आता मी माझं हे परिचयाचं भाषण जास्त न लांबवता, आपली उत्कंठा जास्त न ताणता सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला स्वामी स्वरूपानंदजींच्या आणि स्वामी अमलानंदजींच्या हृदय आणि उद्बोधक आठवणी सांगावे.
आज इथे बसताना मला एका ओळीची आठवण होते. आमच्या मातोश्री आंघोळ झाल्यावर कुठलं तरी एक स्तोत्र म्हणायचे. त्या स्तोत्रातले एक वाक्य लहानपणापासून आम्हाला म्हणजे आठवत आहे की समर्थाचे घरचे स्वान त्यासी सर्वही देती मान. त्याची प्रचिती आज मला इथे येते की केवळ स्वामी स्वरूपानंदांच्या सहवासात व अमलानंदांच्या सहवासात असल्यामुळे आज मी तिथे न बसता इथे बसू शकतोय. तर स्वामी स्वरूपानंदांच्या बाबतीत म्हणजे अनेक वर्ष मी जात होतो आणि पहिला जाण्याचा योग हा 1962 साली योगायोगाने आला. म्हणजे कुठलाही त्यात मोठा ज्याला उद्देश म्हणतो असा नव्हता. आमचे एक बंधू रत्नागिरीला बदली झाली होती त्यांची, त्यांच्याकडे गेलो होतो. मामांकडून स्वामींचं बरंच काही ऐकलं होतं म्हणून आपलं पुतूल म्हणून पावसला गेलो. त्यावेळी रत्नागिरी गावही खेडेगाव तसंच होतं, रिक्षा नसायची, भाट्याच्या तरीपर्यंत चालत जायचं, बोटींनी जाय, होडीने पलट आणि परत नदीतून चालत जायचं. तर मी स्वामी स्वरूपानंदांकडे पहिल्यांदा गेलो, नमस्कार वगैरे केला. त्यांनी नाव वगैरे विचारलं आणि ज्ञानेश्वरी नित्यपाठातल्या हातात वाचायला दिला. ते ओम नमोजी आद्यापासून हे या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे जे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते. त्यावेळी त्यांनी त्या ओवीचा अर्थ समजून सांगितला. अजूनही काही त्यातलं कळत नाही म्हणजे काय ते गुप्त जे काही आहे ते अजून काही आम्हाला सापडलेलं नाहीये. शोध चालू आहे. तर सांगायचं कारण काय की स्वामींकडे प्रथम गेलो त्यावेळी जी माझी मानसिकता होती ती तशी विशेष ज्याला आपण अध्यात्मात काय आपण वाचतो विवेकानंद वगैरे असं वाटतं त्या काळात की भगवी वस्त्र घालून विवेकानंद व्हावं असंही काही वाटत नव्हतं. किंवा काही नाही आपल्या एक दर्शनाला जायचं म्हणून मी गेलो होतो. पण त्या दर्शनाने इतका भारावलो गेलो मी की मी जो परत आलो तर स्वामींचीच आठवण यायची सारखी. दिवसातून एक दोन दिवस ते आठवत. माझा जरा स्वभाव चिकित्सक आणि फार बुद्धिवादी आहे त्यामुळे मी विचार करतो हे असं का होतंय. नंतर मी म्हटलं आजारी माणसाला भेटून आलो ना आपण हॉस्पिटलमध्ये तरी आठवण येते. त्यात काही म्हणजे विशेष असं नाही. पण आता अशी गंमत आहे ही आठवण एक चार पाच दिवस राहिलो दर्शन घेऊन दिवसभरात केव्हा तरी एकदा त्यांचं स्मरण व्हायचंच. आणि हे काही नाकारता यायचं नाही की पुढे मी ती परत जावं इच्छा व्हायची. आता ह्याचं अनालिसिस तर करायला पाहिजे ना की आपल्याला जायची इच्छा का होती. आपल्याला परमार्थाची खूप आवड आहे काय ध्येय आहे आपलं परमार्थाचं म्हणून जातोय का आपण का एस्केपिझम म्हणजे एका याच्यातून पलायनवाद म्हणून म्हणतो आपण तसं आहे का किंवा एक आधार शोधाचा म्हणून आपण जातोय का. सगळ्या तऱ्हेने अनालिसिस करून पाहिलं. पण आता त्या वयात कसलं काही प्रापंचिक अडचणी वगैरे असलं काही नव्हतं. अगदी 24-25 वर्षाचाच मी होतो तरी पण जावंस वाटत. आणि म्हटलं हे काय म्हणजे त्या वयात जसं मुलीला एखाद्या भेटायला जावंसं वाटतं तसं हेही वाटत. हे दोन्ही सत्य होतं. म्हटलं सत्य काही नाकारता येत नाही म्हणून 3-4 महिन्यांनी परत जायचो. असं नंतर एकदा त्यांनी मला काय व्हायचं मी 4-5 वेळा म्हणजे 3-4 वर्ष झाली असतील वर्षातून 2-3 वेळा जायचो. आणि अनुग्रह वगैरे काही नाही हो की आमचे बंधू त्यांना बंधू मामा वगैरे आलं की विचारायचं तुला अनुग्रह दिला का. म्हटलं काही नाही बाबा काही देत नाही काय बोलले नाही काही नाही. नंतर मी म्हटलं कुठेतरी मी वाचलं एकदा की शिष्यांनी इच्छा प्रदर्शित केल्याशिवाय गुरुनी अनुग्रह देऊ नये. म्हटलं बस या खेपेला गेल्यावर पहिलं वाक्य टाकच की मला अनुग्रह द्या. पण त्या खोलीत गेल्यावर कणी बोबडीच वळायची. ऍक्च्युअली असं काय व्हायचं की भारावून ते काय आपल्याला बोलायचं आहे ना ते बोलताच यायचं. असे 2-3 वेळा झालं. मी अगदी दृढ निश्चय करून जायचो की या खेपेला स्वामींना सांगायचो मला अनुग्रह द्या. पण ते काही व्हायचं नाही. आता ही कोंडी फुटायची कशी ती शेवटी स्वामींनीच फोडली. म्हणजे मी गेल्यावर ते म्हणाले आपण इथे किती वर्ष येता. म्हटलं आता हा पॉइंट आला. म्हटलं मी इतक्या वर्ष येतोय आणि आपण मला अनुग्रह द्यावा अशी इच्छा आहे. तर अगदी हसले. म्हटले दुपारी बोलवतो. दुपारी बोलवलं मला तो सगळा कागद वगैरे वाचून दाखवला. आणि मुख्य म्हणजे एखाद्या लहान मुलाला समजावून सांगतात ना तसं मला त्यांनी सांगितलं की ध्यान कसं करा असं बसावं हे दोन्ही तर्जनीने अंगठा जोळ करा असं. आणि त्यांनी जे सोहम केलं ना इतके कृष्य आणि हे पण ते इतका वेळ आणि ते सोहम करताना ते स्वतः मला अगदीही सांगायचं हा असं आणि असं इकडून असं द्यायचं इथे स्थिर करायचं आणि तिथे ध्यान करायचं. मी आपलं विचार लावू इथे गुरुपादांत ध्यान करायचं का ते बोलले तसे थांबू ध्यान करायचं आणि त्यांनी मला ते सांप्रदायिक अनुग्रह त्यावेळी दिला. त्याच्यानंतर पण तसं बघितलं तर आम्ही कोरडे पाषाणाचे म्हणजे आनंद वगैरे झाला नाही तरी चिकित्सक स्वभाव आणि नाना गोष्टी. खरं म्हणजे काय आहे आम्ही मित्रमंडळी दोन तीन होतो गप्पा टप्पा. खरं मला त्यावेळी खरं अध्यात्मपेक्षा अध्यात्मिक गप्पा मारायला फार आवडायचा. म्हणजे जनरल मित्र भेटले की गप्पा फार चांगल्या व्हायच्या. तर काही वेळा काही जण सांगायचे मला काय एकदम असा प्रकाश दिसला कोण म्हणायचं माझ्या स्वामी स्वप्नात आले. आज मी म्हंटल चेष्टा करून म्हणायचो आमच्या डोळ्यासमोर सतत अंधकार दिसतो म्हंटल आम्हाला नाद कुठला फक्त कुत्री भुंकण्याचा आवाज इथं ऐकू येतो म्हटलं मला काही होत नाही म्हटलं मी आहे तसाच आहे. त्याच्यानंतर मी स्वामींकडे गेलो आणि स्वामींनी वाचायला द्यायचे ते त्यांना जे काही उद्देश करायचा आहे. पहिला पॅरेग्राफ मध्ये मजकूर असा रात्रीच्या वेळी आपण प्रवास करीत असताना काही स्टेशन येऊन जातात ती आपल्याला कळत नाही तरी पण आपण मुक्कामाला पोचतोच. तसे काही अनुभव आपल्याला सर्वांना येतीलच असे नाही तरी मुक्कामाला पोचणारच. म्हटलं बरं झालं चहा एक शंका मिटली म्हटलं आता आपण मुक्कामाला पोचणार एवढी तर गॅरंटी झाली. परत नंतर सांगितलं तीन जन्मात मुक्ती वगैरे तिथून आलो बायकोला सांगितलं दोन वर्षाचीच गॅरंटी 7 वर्षाची नाही आता म्हटलं. तर बायकोही हुशार ती बोलली मलाही स्वामींनी अनुग्रह दिला एवढं ओळखा बर म्हणजे की नंतर काय आहे की माझं मन आणि हे जरा चिकित्सक स्वभाव जरा अतिशय बुद्धिवादी मी काय करायचो आपलं दररोज स्वामींच्या फोटोला एक तुळशीपत्र व्हायचो पुढे तुळशीबागेतून एकदा पादुका घेऊन त्यांच्या हस्ते त्या चांदीच्या पादुका घेतल्या होत्या त्याला तुळशीपत्र व्हायचं. तुळशीपत्र वाहताना एकदा मनात विचार आला आपण हे तुळशीपत्र त्यांना वाहतो त्यांना काही त्याची संवेदना होते का नाही आपण वाहतोय. म्हटलं काय आहे त्यांचं म्हणजे थोडक्यात त्यांचा डिश अँटिना आहे का नाही चांगला म्हटलं आपला रिसेप्शन काही येतं का नाही किंवा आपल्या विनोदांनी म्हणायचं म्हणजे रिसिव्ड युअर तुळशी पत्र वगैरे असं काही रिसिप्ट मिळाली तर बरं होईल म्हटलं का. त्याच्यानंतर मी गेलो आणि पहिलंच वाक्य त्यांनी टाकलं भक्तिभावाने देवाला वाहिलेलं तुळशी पत्र त्याला पोचतं. अगदी मी चाट झालो म्हटलं वाय म्हणजे आपल्या मनात जे का त्यापासून मात्र बऱ्याच वेळा मी तर तरी पण आपलं मन हे जे असतं ना ते नाना शंका आणि यांनी असतं. एकदा कोयना नगरचा भूकंप 67 साली झाला त्याच्यानंतर पावसला जात होतो ते कोयना नगर गावातून त्यावेळी गाडी जायची अगदी घरं पडलेली वगैरे सगळं अगदी हे झालेलं आणि एकटाच बसमध्ये असल्यामुळे डोक्यात काहीतरी विचार असतात. ती भूकंपाची घरं पाहिली म्हटलं आपण म्हणतो आपले स्वामी इतके हे त्यांना कळलं नाही का भूकंप होणार त्यांना कळायला पाहिजे की उद्या त्यांनी लोकांना सांगायला नको का जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती त्यांनी लोकांना सांगायला पाहिजे होतं की भूकंप होईल वगैरे असे काही म्हणजे असे एसटीत बसले की डोक्यात काही विचार चालू असतात. नंतर तिथे गेल्यावर त्यांनी ते कुठलंही पुस्तक काढा ते पान वाचायला सांगायचं. तर पहिलंच वाक्य म्हणजे ज्ञानी माणसाची लक्षणं असं ते पॅरेग्राफ होता. त्यात ज्ञानी माणूस पहिलंच वाक्य तो त्रिकालज्ञ असतो भूत भविष्य वर्तमान तो करतल आमलवत जाणत असतो पण उठसूट भविष्य सांगत सुटत नाही. ईश्वराची इच्छा आणि त्याची इच्छा या फरक नसतो. म्हटलं वापरतो आमच्या शंकांचं पूर्ण निरसन झालं. काही काही वेळा काही काही म्हणजे मजा म्हणून सांगतो की आम्ही एकदा दोन तीन भाऊ गेलो होतो त्यांच्याकडे. एक भाऊ आमचा त्यातला गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रहित, पण तो स्वामींकडे अगदी आदराने जायचा. आम्ही काय करायचो, स्वामी असेच आहे याच्यावरच नमस्कार करायचो, म्हणजे पलंगावरच. तिथून गेलो बाहेर हॉटेलमध्ये चहा पित होतो, आमचे ते बंधू बोलले, तुमचे ते गुरु आहेत आणि असला कसला नमस्कार करता वरच्यावर, साष्टांग नमस्कार घालता येत नाही का तुम्हाला? खरं आहे तुझं. दुपारी गेलो आणि पहिल्यांदा पलंगावर पुढे साष्टांग नमस्कार घातला मी, आपला त्या आठवत होत. ते पाहून स्वामींनी त्या भावाकडे पाहत सांगितलं, एवढा साष्टांग नमस्कार घालण्याची काही गरज नाही, भाव असला म्हणजे झालं. कि ते म्हणजे काही काही वेळा त्यांना आपण इकडे बोललेलं सुद्धा कळायचं, असं आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. की मुख्य कि आम्ही एकदा तिघ जण तीन वेगवेगळ्या भूमिकेवरून गेलो होतो, म्हणजे प्रत्येकाचे विचार तंत्र वेगळं होतं. मला आपलं वाटत हे स्वामीने आहे बरं, म्हणजे मनात कळतो, पुस्तक उघडल्यावर आपल्याला जो पाहिजे तोच उपदेश त्यात येतो वगैरे, हे सगळं येत कसं म्हटलं, म्हणजे आपल्याला स्वामी हे जे काही आहे ते येत कसं, असं माझ्या आपला एक मनात आहे की काय कशामुळे हे एवढं ज्ञान आणि एवढ्या सिद्धी वगैरे म्हणतो ते कशामुळे येतात वगैरे, आपलं एक शंका होती. आमच्या एक भाऊ होते, ते ट्रेझरी ऑफिसमध्ये होते, ते ट्रेझरी नास्तिक म्हणजे त्यांना काही हे नाही, ते कधी म्हणजे आम्ही कित्येक काही भाऊ जायचो, पण तो कधी काही स्वभावाने कधी स्वामींकडे गेलेला नाही. एकदा काय झालं, त्या ट्रेझरी ऑफिसमध्ये एक मनुष्य अचानक मेला दुपारी, कळलं का? आता तो अचानक मेल्यावर आला प्रश्न, म्हणजे मग ते पोलीस इन्क्वायरी वगैरे, मग हे सगळे जेवायला बरोबर बसते ना ते भाऊ वगैरे आमचे, तर ते काय आणि त्या ट्रेझरीतल्या काही पैशाचं म्हणजे हिशोब लागत नव्हता, तर पोलिसांनी ह्या सगळ्या लोकांना इतकं जंगजंग पसरलं की फार भाऊ वैतागून गेला. त्या दिवशी संध्याकाळी आला आणि कधी नवत स्वामींच्या फोटो समोर उभा राहून म्हणाला, या संकटातून सुटलो तर मी तुमच्या दर्शनाला येईन. आणि तसा तो आमच्या बरोबर आला होता. तिसरे आमचे बंधू होते, त्यांचं काय की प्रारब्ध आपलंच असं, आपली साधना होत नाही, आता आपली इच्छा आहे पण प्रारब्धच आपलं तर काय करायचं, अशा काही भूमिकेवर तो होता. तर मी गेलो तिथे, माझ्या हातात गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन दिली, पान उघडलं, पहिलंच वाक्य असं, कोकणातील नद्या कुठून उगम पावतात हे आपल्याला कळत नाही, मी बोलतो कसा, माझं ज्ञान कुठून येतं हे सामान्य देहबुद्धी असणाऱ्या माणसाला कळणं शक्य नाही. आमची विकेट पडली पहिली. दुसऱ्या भावाची विकेट म्हणजे लोक अडचणी संकटे आले की माझ्याकडे येतात, पण कोळसा उगाळावा तितका काळात संसारात ह्या अडचणी, म्हणजे तुम्ही वाचा ते गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन वगैरे. नंतर संपल्यावर आमच्या बाळकृष्णराव म्हणाले की प्रारब्धाप्रमाणे फळ द्यायचं हे तरी ठरवणारा कोण, तो ईश्वरच, आपण त्याची कृपा म्हणजे कृपा भागाची, मग ते प्रारब्ध म्हणजे कळतं, म्हणजे असं सांगितलं. तर थोडक्यात तिन्ही आम्ही ज्या भूमिकेवर होतो त्या तिन्हींची उत्तरं अगदी स्वामींनी एका प्रवचनात देऊन टाकली होती. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा काय व्हायचं, माझं एकदा मी ओटीवर बसलो होतो बाहेर आणि ते पाट्या लावल्या होत्या ना काही ते काय सद्गुरु चरण उपासता वगैरे असं मनात म्हटलं, सद्गुरु चरण उपासता, आम्हाला स्वामींच्या चरणांचं कधी दर्शनच झालं नाही. शब्दी काढताना धरा तुम्ही की चरणच कधी पाहिलं, कधी स्वामींचे पाय कधी दिसत नाही. पावलं म्हणजे ते धोत्र्याने झाकून घ्यायचे, झोपले तरी झाकून घ्यायचे, म्हणजे पावलांचं कधी दर्शनच झालं नाही मला कधीच, म्हणजे इतक्या वर्ष जात होतो. तर 5 मिनिटं गेली आणि स्वामींनी त्या मोहन जो त्यांचा सेवेकरी होता त्याचा आधार घेऊन दारापर्यंत आले आणि स्वामींना उभं राहिलेले मी पाहिले आणि चरण पाहिले त्यांचे. म्हटलं बाबा धन्य आहे, म्हणजे माझ्या ज्या ज्या इच्छा होत्या ना, अगदी ज्या ज्या इच्छा त्या त्या स्वामी त्याच्या वया पुऱ्या करायच्या आणि शंका शंकांचा त्यांचं निवारण करायचे. एकदा तर असं मनात आलं की स्वामींचा स्पर्श अंगाला व्हायला पाहिजे. म्हणजे आपली काही बालिश बुद्धी असते, म्हटलं एवढ्या महान संताचा एकदा जरी बॉडीला स्पर्श झाला ना तरी आपलं जीवन म्हटलं कृतार्थ झालं. आणि त्याच्यानंतर गेलो प्रत्येक वेळी ते काय करायचं असा प्रसाद घ्यायचं आणि असा हे करायचं. त्या दिवशी त्यांनी तो प्रसाद घेताना अशी पाची बोट मला अगदी दाबून प्रसाद दिला. म्हटलं वा खरंच जी जी इच्छा करावी ती ती स्वामी पूर्ण करत होते. त्याच्यानंतर काही की पण गमती अशा आहेत की आपल्याला कळत नाही पण त्याच्यात काहीतरी अर्थ असतो. एकदा माझी मुलगी बायको आणि मी गेलो होतो, स्वामींनी मला फळी साखरेचा प्रसाद दिला. मुलगी बायको जवळच होती, मी खचखच माझ्या तो खडी साखरेचा मुलीने प्रसाद घेतला आणि हातात अगदी मोठं दाबून बसलो. मी काय म्हटलं असू, स्वामी म्हणाले नाही नाही तो प्रसाद तुम्ही घ्या. मला म्हणाले आता माहितीने असा काही गच्च आवळून धरला होता आणि असा मागे हात काय करत होती मी घेताना. आता माझं काय झालं, म्हटलं जर इथं आपण इथं हात ओढून प्रसाद घेतला तर आणि ही रडायला लागली तर सगळ्याच गोंधळ व्हायचा. म्हटलं आता काय करावं मी जरा तरी पण स्वामींचा तुम्ही तो प्रसाद द्या, मी तिला दुसरा. शेवटी कसा तरी काढला प्रसाद तिच्या हातातून घेतला आणि स्वामींनी तिला दुसरा प्रसाद दिला. आता ह्याचा म्हणजे किती अर्थ आहे तुम्ही बघा की स्वामींसारखा इसम ज्या ज्याचे आपल्याला प्रसाद देतोय त्या अर्थी काहीतरी त्याच्या मागे संकल्पने हा असेल. त्यावेळेपासून स्वामींनी दिलेला प्रसाद मी कोणाला द्यायचो नाही, तिथल्या तिथे पहिल्या तोंडात टाकणं हे महत्वाचं की याच्यात काहीतरी वेगळेपणा असतो. आपल्याला काय वाटतं घ्या प्रसाद सगळ्यांना वाटा, तो प्रसाद वाटण्याचा प्रसाद वेगळा बरं का तो सांगून ठेवतो. सद्गुरूंनी दिलेला हातात प्रसाद हा वेगळा असतो. त्याच्यानंतर किती मिनिटं बोलायचं आहे सांगा, थोडं वेळ बोलतो. मामा स्वामी म्हणजे आमचे मामा अमलानंद हे काही वेळा पुण्याहून पावसला जायचे, एकदा माझ्याकडे उतरले होते. बरेच म्हणजे तुमच्या संप्रदायातले वाटवे का काय त्या बाई पका त्या दुसऱ्या ह्या बाई वगैरे यायचे. एकदा त्यांना हे भाऊराव आठवले आहेत ना संगम साडी सेंटरच्या, तिथे ते मोठे साधक होते. त्यांच्याकडे तुम्ही गेलात तो फोटो काय पेंटिंगचे सगळ्या संतांचे फोटो फार पेंटिंग चांगलं आहे त्यांच्याकडे. आता मामांपेक्षा तेही वयस्कर दोघे दोघांच्या गप्पा चालल्या होत्या आणि आठवल्यांनी मामांना विचारलं पाहो तुम्ही एवढ्या वर्ष स्वामींकडे जाता तुम्हाला स्वामींनी दुसऱ्याला अनुभव द्यायची काय आज्ञा वगैरे दिली नाही का. म्हणले काही विषय निघाला नाही, मी कधी बोललो नाही, माझी तसं काही झालंच नाही. म्हणजे त्याच्यानंतर आम्ही पावसला म्हणजे मामांबरोबर मी गेलो. नंतर स्वामींनी मामांना अनुग्रहाची आज्ञा दिली, ते म्हणाले आपल्या संप्रदायात नाही नाही असं पहिलं वाक्य असं होतं फूल उमललं की त्याला दुसऱ्याला सुगंध दे असं सांगावं लागत नाही. आपल्या संप्रदायात गादी चालवणं मठ चालवणं असा काही प्रकार नसतो. कळलं का तुम्हाला आता योग्य त्या माणसाला अनुग्रह द्यायला हरकत नाही असं. म्हणजे त्यांनी त्यावेळी त्या अनुग्रहाची आज्ञा दिली आणि त्यावेळी काही गोष्टी इन्स्ट्रक्शनही दिल्या की एखाद्याला संस्कृती येत नसेल तर नुसतं नावं सांगितली तरी चालतील वगैरे वगैरे आणि काही आणखीन हे केलं. तर ही अनुग्रहाची आज्ञा त्यावेळी स्वामींनी दिली नंतर दीपलक्ष्मी अंकाच्या वेळी परत मामाबरोबर मी गेलो होतो तर दीपलक्ष्मी ते रायकर जे होते त्यांची अशी इच्छा होती की स्वामी स्वरूपानंदांचा माहितीवर विशेष अंक काढायचा. तर त्याची म्हणजे सुरुवात झाली होती मामाना मामा बोलले असं मग काय झालं ते असं ठरलं की त्यात लेख वगैरे लिहायचे. तर रात्री मी वर बसलो देसाईंच्या खोलीवर तिथे मामांच्या डायऱ्यातून दोन तीन एक्स्ट्रॅक्ट काढून एक लेख तयार केला. नंतर दुसऱ्या दिवशी स्वामींकडे हे कागद दाखवायचं म्हणजे ते इतकं सोपं नसायचं फार शुद्ध लेखन अगदी बघायला लागायचं म्हणजे समाज सोडलाय की नाही त्यांचं त्या बाबतीत फार अति हे असायचं. नंतर माझ्याकडलंच पेन घेतलं आणि दोन तीन शुद्ध लेखनाच्या चुका दुरुस्त केल्या आणि परवानगी दिली की हा लेख छापायला हरकत नाही. त्याच वेळी मी म्हटलं की जो दीपलक्ष्मीचा अंक निघतोय तर तुमच्या कुंडलीचं विवरण मी केलेलं चालेल का म्हणजे कुंडलीवरचा तुमचा लेख लिहिलेला चालेल का. ते बोलले चालेल पण त्यांनी असं इन्स्ट्रक्शन दिल्या की तुलनात्मक लिहायचं नाही म्हणजे ह्या यांच्यापेक्षा हे श्रेष्ठ हा योग त्याच्या त्यांच्या कुंडलीत म्हटलं ते करतो बरोबर म्हटलं. नंतर तो लेख मी लिहिला आणि तुम्हाला गंमत म्हणजे सांगतो की मनात एखादा किंचू येणं हा आपल्या मानवी स्वभावाचा एक त्याला इलाज नसतो काही वेळा. एकदा त्यावेळी काय झालं माझ्या मनात असं आलं की काय करा ते स्वामींना या स्पेशल अंक वगैरे काढून प्रसिद्धीचं काय करायचं एवढं असं मनात आलं होतं. त्याच्यानंतर दोन महिन्यांनी मी जेव्हा गेलो पावसला तेव्हा मी ओटीवर बसलो असताना दोन तीन लोक आले होते. मी त्यांना म्हटलं आपण कुठून आलात. बोलला एक बोलला मी इंदूरहून आलो. एक बोलला मी भोपाळहून आलो. छा म्हटलं तुम्ही कसे काय आलात. ते बोलले आमच्या लायब्ररीत हा अंक पाहिला आणि आम्ही आलो. त्यानंतर मला कळलं की हा दीपलक्ष्मी अंक का की त्यांना जे जे साधक बोलवायचे होते असे काही बोलवता येत नाही फोनवर या ज्यांना जे जे बोलवायचे होते ना ते त्या अंकामुळे त्या अंक पाहिल्यामुळे वाचल्यामुळे त्यांच्याकडे आपाप आले. म्हणजे ही कशी ईश्वरी इच्छा असते की वेगवेगळ्या तऱ्हेने जे जे पूर्वजन्मीचे जे जे काही त्यांना भेटायचे होते ते त्या निमित्ताने भेटले गेले. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीचा सप्ताह एक पाच मिनिटात आठवतो. ज्ञानेश्वरीचा सप्ताह काय आहे स्वामींना सगळ्यात आवडणारी गोष्ट कोणती तर ज्ञानेश्वरी आणि तिचा सप्ताह. तर आम्ही आमच्या सेक्शनमध्ये दोन तीन जण स्वामींचे अनुग्रह झालो होतो माझ्यामुळे ते झाले होते. तर आमचं एकदा सेक्शनमध्ये गप्पा चालल्या म्हटलं आपण एक पावसला जाऊन सप्ताह करायचा म्हटलं ज्ञानेश्वरीचा. तर त्यांचं ते झालं सगळं. त्याच्या अगोदरच एक मित्र आमचा पावसला गेला आणि त्यांनी तिथे बोलला आम्ही सप्ताहाला येणार आहोत. आणि म्हटलं तुला कोणी सांगितलं अजून काही आपलं ठरलं नाही ना काय अगदी स्वामींसोबत बोलून गेला की सप्ताहाला येणार. म्हटलं आता आपल्याला मात्र जायला पाहिजे. म्हटलं तू बोललायस आता त्यांच्या समोर. त्याच्यात काय झालं एका त्याच्या बायकोचं बाळण पण व्हायचं होतं. म्हटलं या तारखेच्या आज तुझी बायको बाळंतीन झाली तर आपण जायचंच जायचं. आणि त्याप्रमाणे ती बाळंतीन झाली. आम्ही तिघजण सप्ताहाला गेलो. त्यावेळी काही आश्रम वगैरे काही नव्हतं तसं. नंतर देसाई तात्या देसाई देसाईंच्या घराशीच्या शेजारी ज्यांचं घर आहे ते तिथे रिकामं होतं. तिथे आमची राहण्याची व्यवस्था होती. पाणी वगैरे तापून चहा पाणी आम्ही आमचंच करा म्हणजे खरं म्हणजे आश्रमाची स्थापना जवळजवळ आम्ही केल्यासारखंच होतं. आणि आम्ही सप्ताहाला असे जायचो. तर पहिल्या दिवशी आता म्हटलं स्वामींच्या खोलीत जाऊन नमस्कार करून आपण आमची व्यवस्था सप्ताहाची विष्णू मंदिर तिकडे एक आहे अगदी एकांतात आहे तिकडे सप्ताहाचं. आणि स्वामींना आमच्या सप्ताहाची इतकी चिंता की त्यांनी त्या अगोदर फडके गुरुजींना सांगून ते काय विष्णू मंदिराची स्वच्छता नंतर चार पाट तांब्या भांडं वगैरे सगळी व्यवस्था अगोदर सांगून ठेवली होती आणि सप्ताहाच्या दिवशी म्हटलं आता जाऊन खोलीत आपलं दर्शन घ्यायचं स्वामींचं मग जायचं. तर आम्ही दोघजण तिघजण दर्शनात बाबा देसाई एकदम ओरडले आमच्या अंगात, अहो आज दर्शन होणार नाही, काल स्वामींची तब्येत बिघडली, तुम्ही दर्शन काय आज खिडकीतून दर्शन घ्या आणि तुम्ही सप्ताहाला जा. बर म्हटलं आम्ही काय खिडकीतून लांबून दर्शन घेतलं आणि निघालो आणि अंगण ओलांडून पलीकडे गेलो तोच परत बाबा देसाईंची हाक आली, अहो भट इकडे या, हायकमांडची ऑर्डर आहे की तुम्हाला तिघांना आतमध्ये येऊन दर्शन घेऊन जायला हरकत नाही. म्हणजे परत आत गेलो, दर्शन घेतलं आणि सप्ताहाला सुरुवात केली. सप्ताहाच्या वेळच्या ज्या मजा आहेत त्या सांगायला खूप वेळ लागेल, पण एक दोनच सांगतो की सप्ताह करताना काय व्हायचो, आम्ही वाचायचो असं मोठ्याने वाचलं ना की भूक लागायची हो भरपूर. सकाळी नाश्ता वगैरे काही नाही, चहा पाणी करून मध्यंतरात 15-20 मिनिटं आम्ही मध्यंतर घ्यायचो. काय म्हटलं काय होते, भूक फार लागते बा, हे काय खरं नाही म्हटलं. आणि आश्चर्य म्हणजे असं की दातार नावाचे एक साधक होते, हे आले आणि खिचडी आणि हे घेऊन आले आणि बोलले स्वामींनी सांगितलंय की तुम्हाला खिचडी वगैरे नेऊन द्या. आणि चहा मध्यम ताराच्या वेळीच ते आले. म्हणजे म्हटलं काय हे स्वामींना आमची चिंता, कसली चिंता, म्हणजे की अगदी त्या खिचडी घेऊन यायचे. त्यावेळी ज्या काही मजा झाल्या त्यातले काही मजा एकदम ते सांगतो, जास्त नाही, की काही साधक काहीतरी नियम पाळायचे काय, म्हणजे आमचे 2-3 जणातले एक कोणी सकाळी थंडी काय गार पाण्याने चांगलं करत, एक दुपारी कोणी एक चप्पलच घालायचं नाही, मला काही नाही, मला आपलं नॉर्मल चाललं होतं. तर एक साधक दुपारी आम्ही 12 ते 3 परत येऊन जेवण वगैरे करून, तर एक साधक आम्हाला म्हणाले अ काय नुसतं तू माणसा नियम करी, हे नुसतं वाचायचं नुसतं बोलले, काहीतरी आचरणात आणायचं असतं. म्हटलं अहो बरोबर आहे, ते तू माणसा नियम करी, आपण त्याचं काय आहे म्हटलं, आमचं हे माणसा हळूहळू नियम करी असं आम्ही अमेंडमेंट केले. आणि ते हळूहळू हे आमचं खूप हळू आहे मान्य आहे आम्हाला म्हटलं. तर त्या ह्याच्यात एक तिथे स्वामींचा सेवेकरी त्यावेळी हजर होता, त्यांनी ही बातमी जाऊन स्वामींना सांगितली की आणि स्वामी अगदी मन मोकळे हसले की माणसा हळूहळू नियम करी. नंतर की आमच्या मामा मी आणि आमचा एक भाचा असे पावसला गेलो होतो, तर भाचा त्यावेळी फार दुःखी आणि कष्टी होता, त्याचे 17-18 वर्षाचाच होता, वडील वारले होते त्याचे आणि अगदी डिस्टर्ब आणि हा होता. तर स्वामींनी त्याला हे सांगितलं, तो फार धीट होता, तो बोलला तुम्ही म्हणताय तो परमेश्वर मीच आहे असं तुम्ही म्हणताय, साम साम तुला मी इतकं ते दुःख अनुभवतोय, तर मी जर परमेश्वर असतो तर असं अनुभवलं असतं का, अगदी मन मोकळा बोलत होता ते. तर स्वामींनी त्याला सांगितलं ते हे श्लोकही सांगितलं, ऐसे काशयावरी होय ऐसा जरी संभ्रम होय तरी अभ्यास न पाहे मग कोपे. आणि स्वामींनी सांगितलं तू पहिल्यांदा अभ्यास कर, तुला जर तशी अनुभूती आली नाही तर मग तू माझ्यावर राधव असं अगदी. आणि त्याचं ते दुःख वगैरे ना त्याबद्दल असे अगदी काही बोलले असे आलेच होते. मी बोलले असे आज 30 वर्ष असा आडवा आहे, म्हणजे अगदी हळू आवाज असा आडवा पडलोय, कुठे जाता येत नाही, कुठे हिंडता येत नाही वगैरे वगैरे, कस 30 वर्ष बोलले मी आता आडवा. आणि नंतर मोठ्याने म्हणाले तरीही मी किती आनंदात आहे, तरी मी अत्यंत आनंदात आहे. म्हणून त्याला ते सांगत होते की तू अगोदर साधना कर, तुला अनुभव नाही आला तर मग तुम्ही माझ्यावर रागव. तर असो स्वामींच्या अनेक आठवणी आहेत, अनेक गोष्टी आहेत, मला म्हणजे पूर्वजन्मीच्या सुकृतांनी त्या स्वामींचा म्हणजे अमलानंदबद्दल आता मी काही बोललो नाही किंवा त्यांच्या हा नाही म्हणजे की माझ्या स्वामींचे जितके संबंध आला तेवढ्याबद्दल मी बोललो. आपण ते शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल आपला म्हणजे ओम
हरी हरी. सद्भक्त वदा भट्ट आपले इथं आले आणि 40 मिनिटांपर्यंत स्वरूपानंदांच्या आठवणी त्यांनी आपल्याला सांगितल्या. त्यांचं खूप मोठं नाव बाहेरच्या जगतामध्ये सर्वत्र आहे. तुमच्या भगिनी मंगलाताई पावसकर त्यांच्या वाड्यात मी राहत होतो आणि त्यामुळे तुम्हाला अनेकदा पाहिलेलं आहे. तुम्ही आणि मदा भट्ट असे दोघेही आणि सगळीच दिलीप माहिती आहे त्याचीच आठवण आता तुम्ही मला दिलीपचीच ही आठवण होती. दिलीपचे वडील गेल्यानंतर दिलीप उद्विग्न झालेला होता अशा पद्धतीने. त्यामुळं त्या तऱ्हेने तुमच्या सगळ्या मंडळींना मी तसा लहानपणापासून ओळखतो असं म्हणायला काही हरकत नाही. पावसकरांच्या घरीच अमलानंदांचं दर्शन मला झालेलं होतं. अमलानंद सत्यदेवानंद आणि स्वामी माधवनाथ असे तिघ त्यावेळेला भोजन प्रसादासाठी आलेले होते. बहुतेक निमित्त होतं अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी. हे जे तुमचा ग्रंथ आहे तो ग्रंथ देखील आधी मी पाहिलेला होता पण त्याची जी महत्ता आहे ती महत्ता तेव्हा साधारण चाळला आणि फारसं लक्ष त्याच्यात घातलं नव्हतं. जेव्हा मला पेणला जायचं होतं तेव्हा मी स्वामी म्हणे अमलानंदा मागून घेतलं हे पुस्तक आणि ते वाचलं. त्याच्यात माझ्या असं लक्षात आलं की अतिशय वस्तुनिष्ठ असं स्वरूपानंदांचं अमलानंदांचं दोघांचंही दर्शन बाजूला राहून तुम्ही केलेलं आहे. त्याच्यात खूप समाविष्ट न होता केलेलं आहे. ही लेखनाची शैली मला खूप भावली आणि त्यातून सरांचं वैशिष्ट्य असं की ते फोन करून घर शोधत माझ्या घरी आले आणि म्हणाले की काय आहे ते पुस्तकाबद्दल तुम्ही एवढं कौतुक केलं पेनमध्ये, मला बरेच फोन आले. तेव्हा तुम्ही मला प्रथम पाहिलं पण मी तुम्हाला अनेक वर्ष पाहत आहे. स्वरूपानंदांच्या अतिशय सुंदर अशा आठवणी आता आपण ऐकल्या. स्वरूपानंद उपदेश कसा करत होते हा ग्रंथ वाचेपर्यंत, तुम्हाला प्रांजळपणाने सांगतो की हा ग्रंथ वाचेपर्यंत स्वरूपानंदांनी साक्षेपी उपदेशकार, साक्षेपी उपदेशकर्ता म्हणून स्वरूपानंदांचं चरित्र मला माहीत नव्हतं. मला असा माझा असा समज होता आणि कोणीही मला असं सांगणारं भेटलं नव्हतं स्वामी माधवनाथांखेरीज. आणि स्वामी माधवनाथांच्या आणि त्यांच्या झालेल्या भेटी आणि स्वामीजींना त्यांनी जे सांगितलं तर ते आम्हाला ऐकून ऐकून अनेकदा माहीत होतं. पण त्याच्याही आधीच्या काळात स्वरूपानंद बोलण्यासाठी कसे उत्सुक होते आणि कसं सांगत होते हे या ग्रंथामध्ये अतिशय उत्तम रीतीने आलं. एका दर्शन प्रसंगी अमलानंदांना स्वरूपानंद असं म्हणाले की सतत सोहम अनुसंधानात असताना साक्षी वृत्तीने सतत आनंद भोगता येऊ लागतो. संसाराचे आघात सुलभतेने सहन होऊ लागतात. देवभक्त ऐक्यानंदातच राहतात. उगाच नसत्या चिंता करून आत्मरूपाचा विसर पडू देऊ नये. मनाची उद्विग्नता वाढवू नये. देवावर भार टाकून निष्काळजी राहावे. हे ऐकून मामांना प्रसन्नता वाटू लागली. नंतर श्रींनी मामांना ज्ञानेश्वरी अध्याय 14 श्लोक 26 वाचायला सांगून त्या खालील सर्व ओव्या वाचावयास सांगितल्या. त्या ओव्यांचा अर्थ एकाच शब्दात सांगताना श्री म्हणाले, सर्व तोच आहे, सर्व सृष्टी त्याचेच रूप आहे. दूध, दही, लोणी, तूप मूळ एकच. नंतर प्रतिबिंबवनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी, ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय. ऐसे निमग परस्परे, ते सोहम वृत्ती जई अवतरे, तै तियेही सकट सरे आपैसया. भक्त हा ईश्वरापासून वेगळा राहतच नाही. ज्याच्या ठिकाणी सोहम भाव अखंडित आहे अशा भक्ताचा तो सोहम भावही शेवटी ईश्वराच्याच ठाई तदाकार होऊन सोहम वृत्तीही मावळते व तो आत्मरूपच होतो. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान सर्व एकरूपच होते, हीच एकनिष्ठ भक्ती. स्वरूपानंद कसं बोलत असत ते याच्यामध्ये आपल्याला थेट कुठलाही मध्ये एका शब्दाचा कानामात्रेचाही बदल न करता अथवा मनचं काही न टाकता, अर्थात हे सर्व मामांनी म्हणजे स्वामी अमलानंदांनी डायरीमध्ये लिहून काढलेलं होतं, ते संपादित करण्याचं काम त्यांनी केलं. रात्री श्रींनी गुरुदेव रानडे यांचे चरित्र मामांच्या हातात देऊन म्हटले, यातील संतसंग हा भाग वाचा. त्यातील महत्वाचे मुद्दे असे होते, जो साधन मार्ग सांगितला तो प्रत्यक्ष आचरणात आणण्यास प्रोफेसर रानडे यांच्या मते सत्संगाची फार आवश्यकता आहे. परमार्थ हा ज्याचा त्यानेच साधायचा असतो, ही एका पाऊलाची वाट आहे हे सर्व खरे, परंतु परमार्थ एकट्याने होणे कठीण हेही तितकेच खरे. कारण माया साधकाचे पाय मागे ओढीत असते. साधन सतत 24 तास होऊ शकते असेही नाही. साधक ध्यानातून उठून बाहेर आल्यावर बाह्य जगताचे आघात त्याच्या मनावर सारखे होत असतात व त्यामुळे त्याची पारमार्थिक वृत्ती टिकणे फार अवघड असते. आत्मानात्म विचाराचा कोश करून त्यात सतत राहणे निदान साधक दशेत तरी शक्य नाही. साधकाच्या भोवती आत्मबोधाचा पिंजरा निर्माण होईल तर देहवैकल्याचा किंवा अहंकाराचा वारा त्याला लागणार नाही हे खरे, परंतु तो होईपर्यंत त्याला फार जपून चालावे लागते. यासाठी संतसंग आवश्यक आहे. प्रोफेसर रानडे यांच्या पारमार्थिक जीवनाचा इतिहास पाहिल्यास त्यांनी वारंवार गुरुगृही राहून संतसंगाचा लाभ घेतल्याचे स्पष्ट दिसते. वाचन संपल्यावर श्री म्हणाले, आता स्वरूपानंद काय म्हणाले हे लिहिलेलं आहे. ध्यानातून उठल्यावरही सर्व व्यवहार करताना देखील सोहमचे अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे बाह्य जगाचे आघात मनावर कमी होतील. साधकाने वर्षातून एखादा महिना जरी गुरु सानिध्यात सेवा भजन साधना केली तरी 11 महिने साचलेली घाण मळ धुवून स्वस्वरूपी राहण्यास मदत होते. गुरु सानिध्य साधक अवस्थेत काही काळ हवेच. अशा प्रकारचं स्वरूपानंदांचं थेट बोलणं इथं आहे. दुपारी भोजन झाल्यानंतर श्रींनी मामांना खोलीतच राहावयास सांगितले. थोडी विश्रांती झाल्यावर मामांच्या मनातील काही विचार जाणून श्रींनी मामांना सांगितले, जीवास सर्व अवस्थातून जावे लागते, एकदम परमशांतीचा लाभ कसा होणार? गुरुवाक्य करणी पडताच उमजून पूर्ण होणारा अगदीच विराळा. बहुंशी साधकास श्रवण मनन निधिध्यासपूर्वक एकनिष्ठेने गुरुमार्ग आक्रमित प्रगती करणे भाग पडते. आपणा संसार करीत असतानाच नित्य नेमाने या मार्गाने आपले मूळ स्वरूप ओळखून तेथेच स्वस्थ होणे आहे. मनाचा खेळ हळूहळूच कमी होणार. सद्गुरु बाबा महाराज हे संसार मुले बाळे परिवार असतानाही अखंड शांती सुख भोगत होते. आपणही तसेच वागावे. मुलाबाळांनी ऐकल्यास योग्य तो सल्ला द्यावा. संसारात कोणत्याही बाबतीत अट्टहास न ठेवता अलिप्तपणे संसार करावा. देह धर्म आहे तोपर्यंत काळ वेळ परिस्थितीनुसार वागूनही शांती ढळू देऊ नये. मूळ भजनात सतत राहावे म्हणजे सर्व गोष्टी साधतात. एकदा ते त्यांना असं म्हणाले, मामांना म्हणाले की दररोज कोठेही असताना कशाही परिस्थितीत असताना थोडा वेळ का होईना सोहम ध्यान प्रसन्न चित्ते भक्तिभावाने करून मग सांसारिक जीवनास सुरुवात करावी. सोहम चिंतनाने मनास वाटेल तसे भरकटण्यास वावच राहत नाही. सोहम साक्षित्वाने सुख दुःखाचे हेलकावे सहन होऊन आपण संपूर्ण अलिप्त असून देह प्रारब्धानुसार वर्तन करतो आहे असा खेळ लीलया पाहता येतो. पुढे अभ्यासाने देहाहंता संपूर्ण मावळून आपणच नाना रूपाने नटून सर्वत्र वर्तन करीत आहोत असा पिंड ब्रह्मांड साम्यभाव अनुभवास येतो. साधकाचे दोष हळूहळू झडू लागतात व अज्ञानास ज्ञान व्यापून टाकून पुढे ज्ञानासही जाणणारे आपले आपणच उरतो. नवीन काहीच होत नसून आहो तसेच शुद्ध होतो. सर्व भेदभावना लुप्त होऊन एकच वस्तूची अनुभूती येते. एकच तत्व सर्व काली सर्वा ठाई भरून आहे. कोणताही संप्रदाय हेच सांगणार. असं वाटतं की स्वरूपानंद आपल्याशी थेट बोलत आहेत. स्वरूपानंदांनी अमलानंदांना जे सांगितलं ते सर्वात मोठी गोष्ट अशी की अमलानंदांनी रोजच्या रोज लिहून काढलं. हे जर रोजच्या रोज लिहून काढते ना तर ही गोष्ट आज आपल्या समोर आली नसती. स्वरूपानंद बोलत कसे असत, उपदेश कसा करत असत, हे सर्व याच्यामध्ये अत्यंत परिपूर्ण रीतीने आहे. त्यामुळं मला असं वाटलं की स्वरूपानंदांचं आणि अमलानंदांचं दोघांचंही भावचरित्र याच्यामध्ये सहज स्पष्ट झालेलं आहे. अजून एक मला या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं वाटलं की स्वतः अमलानंदांनी कधी कधी त्यांच्या एखाद्या कल्पनेबद्दल स्वरूपानंदांनी ती कल्पना दुरुस्त केली आणि योग्य रीतीने त्यांना सांगितली किंवा एखादी कल्पना बरोबर नाही असंही सांगितलं, त्याचंही प्रांजळपणाने निवेदन आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलं. महापुरुषाच्या ठिकाणी प्रांजळता हा गुण देखील प्रगट होणं खरंच गरजेचं आहे जो अभावाने दिसतो. मी काय म्हणतो ते ऐका. महापुरुष असला तरी देखील आपलं काय कधी चुकलं आणि ते आपल्या सद्गुरूंनी कसं दुरुस्त केलं याचं वर्णन सहसा करीलच की नाही याच्याबद्दल शंका वाटते. पण अशा प्रकारची कोणतीही गोष्ट अमलानंदांनी केली नाही, त्यांना सांसारिक उपदेश कसा केला, ध्यानाचा उपदेश कसा केला, नोकरी उद्योग व्यवसाय याच्या ठिकाणी राहण्याच्या बाबत कशा रीतीने राहावं असा उपदेश केला, सोहम स्मरणाच्या बाबत अनेक ठिकाणी, साक्षित्वाच्या बाबत अनेक ठिकाणी काय आणि कसं सांगितलं, त्यांच्या इतर ज्या कल्पना होत्या त्या कल्पना बदलण्याच्या दृष्टीने देखील स्वरूपानंदांनी त्यांना कशा रीतीने उपदेश केला, हे सगळं समग्र रीतीने आणि अत्यंत संक्षिप्त थोडक्यात असं या ग्रंथात मांडलं गेलं. त्यामुळं अर्थातच मी माझ्या मनात असणारी एक स्वरूपानंदांचं बोलणं त्या तऱ्हेने आपल्याला ऐकायला मिळालं नाही, ही जी भावना होती ती भावना या ग्रंथामुळे दूर झाली, निश्चितपणाने दूर झाली असं मला वाटतं. स्वरूप पत्र मंजुषा हा एकच ग्रंथ मला असा दिसला की ज्याच्यामध्ये स्वरूपानंद थेट आपल्याशी बोलत आहेत, पण गद्य स्वरूपात आणि एखाद्या व्यक्तीला, ज्ञात असलेल्या व्यक्तीला त्यांनी सांगितलेलं सगळं फार चांगल्या रीतीने याच्यात आलेलं आहे आणि याचं संपादन देखील तेवढंच काटेकोरपणाने आणि तुम्ही जो बुद्धिवादी असा शब्द वापरता त्याचा खरोखर चांगला, बुद्धिवादाचाही खूप चांगला उपयोग करता येऊ शकतो, तशा खूप उत्तम उत्कृष्ट रीतीने साक्षेपाने असा हा ग्रंथ तयार केला याच्यात तुम्ही डोकवत नाही असं मला अजून एक जाणवलं. जे काही प्रकरण असेल स्वरूपानंदांकडे तुम्ही कसे गेलात हे तर अगदीच योग्य आहे, तसं ते येणं आवश्यकही आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त या सगळ्या ग्रंथामध्ये लेखक कुठेही इंटरफिअर करत नाही. असं असल्यामुळं मगाशी अभय कुमारांनी तुम्हाला दाखवलेलंच होतं हे पुस्तक, हे पुस्तक हे खरंच स्वरूपानंदांचं आणि अमलानंदांच्या निमित्ताने, आणि मला असं लक्षात येतं की एका ठिकाणी आज सकाळीच मी वाचलं की आपल्या शरीराची पेशींपेशी, कण अन कण असे स्वरूपानंदांचे शब्द आहेत, सोहम भावानी भरून जावा अशा प्रकारे अभ्यास केला जावा. मला असं वाटतं की जे आपण मध्यवर्ती कल्पनांच्या द्वारा आणि अन्यही वेळेला जे इथं सांगतो तर ते पूर्वसुरींनी आधीच सांगून ठेवलेलं आहे हे लक्षात आल्यानंतर, कारण हा ग्रंथ मी तोपर्यंत पूर्ण वाचला नव्हता, अलीकडे माझ्या हातात हा ग्रंथ तशा तऱ्हेने आला, त्यामुळे मलाही असा आनंद होतो की कोणीतरी असं म्हणतं की स्वामीजींच्या कल्पनेतून हे निघालं किंवा त्यांच्या प्रयोगातून हे निघालं, पण हे प्रयोग होण्यासाठी देखील स्वरूपानंदांची, अमलानंदांची, माधवनाथांची आणि सर्व संप्रदायाची कृपा काम करत होती असं हा ग्रंथ वाचल्यावर लक्षात आलं. तशा प्रकारे अंतरस्फूर्ती जरी असली तरी ती गुरूंनीच दिलेली असते अशा प्रकारचा भाव माझ्या मनात निर्माण झाला, कारण जे स्वरूपानंद सांगतात तर तोच अभ्यास जवळपास तुम्हाला इथं महिन्याच्या महिन्याला दिला जातो, सतत त्याचबाबत जागरूक ठेवलं जातं. असं असल्यामुळं देखील या ग्रंथाचा आणि आपला अत्यंत जवळिकेचा संबंध आहे असं माझ्या लक्षात आलं. थोडक्यात त्यामुळं आज तुम्ही आम्हाला लाभलात, तुम्ही इथं आलात. हो हो तो तांब्या सांभाळ.
त्या ग्रंथाची थोडी पूर्वपीठिका सांगतो. काय व्हायचं, मामानी स्वामींना ही इच्छा प्रदर्शित केली होती की माझ्या डायरीतून असं काही लिखाण होऊन आपलं, तर स्वामी त्यांना म्हणाले होते तसं म्हणजे त्यांचं वय पाहून त्यांनी असा शब्द वापरला होता की असं करायला हरकत नाही किंवा कोणाकडून करवून घ्यायला हरकत नाही असं म्हणाले होते. आणि त्यावेळी नुसतं माझ्याकडे दृष्टी टाकली होती ते बोलताना. तर पुढे काय झालं, मामा सारखे आपले स्वामी असं म्हणाले, स्वामी असं म्हणाले, प्रत्येक व्याख्यानात त्यांच्या बोलण्यात स्वामी असं म्हणाले. तर माझे मित्र दामले आणि मी एकदा स्वामी मामलानंदांकडे गेलो होतो, ते काय मला झटका आला. मी म्हटलं, मामाना म्हटलं, तुमच्या डायरीवरून पुस्तक 4 महिन्यात तुम्हाला गुरुपौर्णिमेला काढून देतो म्हटलं. मी करतो काय, मला ज्योतिष ग्रंथ लिहिल्यामुळे मला अहंकार होता की मी काय ग्रंथ सहज करीन, काय हे ॲबस्ट्रॅक्ट काढायचे होते, काही त्याच्यात स्वतःच असं काही नव्हतं. पण मामांच्या डायऱ्या म्हणजे इतक्या अवघड की त्या आपल्या वह्या असतात ना तशा, त्यात कोण दिवसभरात कोण भेटलं, काय बोललो, स्वामी काय म्हणाले वगैरे सगळं असं म्हणजे. आणि एक एक वाक्य म्हणजे एकदा सुरू झालं की एक पानभर वाक्य असं ते पूर्वीच्या काळातले लोक लिहायचे तसे लिहायचे. आणि मी पुण्याला डायऱ्या सगळ्या घेऊन आलो आणि घरी आल्यावर ऑफिसमधनं बघितलं ते काय त्यातून निघण्यासारखं काही नव्हतं, कळलं का. म्हणजे यातून असं ग्रंथरूपाने काही काढणं हे अवघड, म्हणजे असं असं पॅरेग्राफ पॅरेग्राफ काढता आले असते, कळलं का. तर काही केला मला ते गती येत नव्हती त्या लिखाणाला वगैरे, काही स्वरूप कळत नव्हतं. तर एक दिवशी सरळ वैतागलो, स्वामींच्या फोटो पुढे उभा राहिलो आणि म्हटलं हे जे काय आहे ते तुम्हीच करून घ्या, आता तुम्ही म्हणालात करून तर तुम्हीच करून घ्या. आणि त्या दिवसापासून 2 महिन्यात हे पुस्तक अगदी व्यवस्थित तयार झालं आणि या म्हणजे गुरुपौर्णिमेला ते स्वामींच्या ह्याच्यात दिलं. हे काही मार्केटिंग वगैरे असं पुस्तक नव्हतं की स्वामी मामांकडे जे लोक यायचे त्यांना मामांना प्रसाद भेट देण्यासाठी हे पुस्तक काढलं होतं. आणि केवळ स्वामींच्या फोटो समोर नमस्कार करून म्हटलं आता तुम्हीच करून घ्या, त्यामुळे हे पुस्तक झालेलं आहे.
हरी हरी. मार्केटिंग म्हणून नाही सांगत पण हे पुस्तक अतिशय चांगलं आहे, आपण जो अभ्यास करतो त्याच्याशी अत्यंत सुसंगत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वरूपानंदांच्या मुखातून ते आलेलं आहे. आता कुठं मिळेल असं तुम्ही सांगितलं, देसाई बंधून तुम्ही चौकशी करा, त्यांनी सांगितलं पावसला ते मिळतच, पण इथं
त्याचे सगळे अधिकार मी पावसला दिले,
तर इथं देसाई बंधूंकडे ते ग्रंथ मिळतील त्यांनी सांगितलंय. काही काळांनी ते येतील 4-5 दिवसात, आणि ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी जरूर घ्यावं. अंतरंग अभ्यास करायला खूप चांगला आहे असं तुम्हाला मी निश्चित सांगतो. वदा भट इथं आले आणि आताच्या त्यांच्या या सत्रामध्ये अमलानंदांविषयीच्या आठवणी सांगायचं राहून गेलं, हे एक प्रकारे चांगलंच झालं. त्यामुळं तुम्ही पुन्हा कधीतरी इथं याल. तसंच जमलं योगावरच आहे ज्योतिषी, तुम्ही असल्यामुळं सांगतो कारण ते बघू म्हणाले. पण आमची इच्छा तर सांगणं आमचं काम आहे. अमलानंदांच्या आठवणींच्या बाबत नाही, गप्पा टप्पाच करायचा. तर तसं तुम्ही जरूर या. काही महिन्यांनी मी परत तुम्हाला सांगेन फार, तर म्हणजे त्या तऱ्हेने आपण तुम्हाला मी आधी कॉन्टॅक्ट करेन, फोन करीन, आणि त्या तऱ्हेने तुम्ही जरूर या. आजचा हा कार्यक्रम मला स्वतःला वैयक्तिक तर खूप भावला, आपल्या सगळ्यांना देखील निश्चितच भावला. आपण एक कृतज्ञता म्हणून
स्वामीजी आत्ता म्हणाले तसं एक कृतज्ञता म्हणून आपल्या सर्वांतर्फे आपण भट सरांचा या ठिकाणी सत्कार करूया.
गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
मला असं वाटतं की प्रथम सद्भक्त वदा भट हॉलच्या बाहेर पडतील आणि मग मी परत इथे येऊन बसेल आणि मग ज्यांना नमस्कार करायचे आहेत नेहमीप्रमाणे ते नमस्कार करू शकतील।